नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा तसंच त्यांचा परवाना रद्द न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या चालकांना मराठी शिकवण्यासाठी 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान मोहीम राबवली जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. परिवहन विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यावर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. अंमली पदार्थांचा तस्कर मोहम्मद सलीम डोला याला आज पहाटे तुर्कस्तानातून भारतात परत आणलं असून अंमली पदार्थ नियंत्रण संस्थेचं हे मोठं यश असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. सलीम डोला हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असून गुप्तचर यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं त्याच्या प्रत्यार्पणाची कारवाई अंमलात आणली. कोल्हापुरातले प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलडाणा पोलिसांनी स्थानबद्ध केलंय. आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ तसंच धमकी दिल्याच्या निषेधार्थ बुलडाणा इथं ते आंदोलन करत होते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 28% पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे येत्या 15 मेपासून मुंबईत 10% पाणी कपात लागू होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज ही माहिती दिली. ठाणे भिवंडी महानगरपालिका हद्द आणि परिसरातल्या गावांनाही 10% पाणी कपातीची झळ बसणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 417 अंकांची घसरण झाली आणि तो 76,887 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 97 अंकांची घसरण नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.